नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः।
दिवस व गुरु पौर्णिमेचा पवित्र काळ याच चिंतनात व विचारात गेला। खरतर आज मला माझ्या प्राणप्रिय सद्गुरूंसमोर व आपल्यासारख्या उत्तम श्रवण घडलेल्या साधकांसमोर बोलायचे खूपच दडपण येत आहे, पण स्वामीजींनी दिलेली मन मोकळे करण्याची संधी समजून त्यांचीच करुणा भाकून मी माझे अंतरीचे भाव त्यांच्या चरणी प्रकट करण्याचा प्रयत्न करणार आहे। मी राहायला पुण्यात असून माझा केंद्रात यायचा प्रवास मात्र तळेगावहून झाला। माझे आत्ते भावाकडे अक्कलकोट स्वामींची पालखी येत असे, तिथे दिवसभर काही सेवेसाठी मी जात असे। तिथे स्वामी माधवनाथ यांचा अनुग्रहित एक मित्र सद्भक्त प्रमोद अब्बू तो मला समजावायचा की हा खरा परमार्थ नाही, पण मी मात्र त्याच्याशी वाद घालायचो, पण तो मात्र मला शांतपणे समजावायचा। एकदा त्याच्या सांगण्यावरून बालगंधर्वमध्ये सत्यमित्रानंद गिरी महाराज, आचार्य किशोरजी व्यास व वरदानंद भारती या तीन महात्म्यांचा एकत्रित कार्यक्रमासाठी गेलो होतो। तिथे प्रमुख वक्ते सत्यमित्रानंद गिरी महाराज म्हणाले की मेरे वजह से हुई 6 मिनिट की देरी के लिए मैं आप लोगों का क्षमा प्रार्थी हूं। मला हा अनुभव पहिलाच होता, यापूर्वी मी असे कधीच ऐकले नव्हते। शेवटी ते असेही म्हणाले की आपके अंदर छुपे नारायण को मेरा प्रणाम, म्हणून त्यांनी त्यांचे बोलवणे थांबवले। हेही मला त्यावेळी नवीनच होते। मला सांगायला लाज वाटते की त्यावेळी देखील कार्यक्रम झाल्यावर माझ्या मित्राने ढकलल्यामुळे मी त्यांना नमस्कार केला, पण एक मात्र खरे की त्या दिवशी त्यांच्याकडून ऐकलेले खूपच छान व शुद्ध वाटले व माझ्या मित्राच्या आग्रहावरून मी एका बुधवारी स्वामी मकरंदनाथांकडे आलो व इथे आल्यावर स्वामीजींचे येत जा या शब्दावरून इथलाच झालो। आपल्याला कोणाही बद्दलचे काही भाव चिंतन प्रकट करायचे असेल तर आपल्याला ती व्यक्ती समजावी लागते, आणि बघा गंमत, इथे तर मला माझ्या सद्गुरूंविषयी भाव प्रकट करायचे आहेत। जे सद्गुणांचा सागर आहेत त्याचवेळी निर्गुण परमात्मा आहेत, त्यांच्या वागण्या बोलण्याचे काही चिंतन करता येते त्याचवेळी ते अचिंत्य आहेत। स्वामीजींचे मार्गदर्शन अत्यंत शुद्ध असते, अतिशय अवघड असे विषय ते आपल्यापुढे अत्यंत सोप्या पद्धतीने मांडतात। स्वामीजी सर्वांगाने आपल्या पूर्वसुरींशी एकरूप झाल्यासारखे प्रतीत होतात। ते संतांचे व शास्त्रांमध्ये सांगितलेले विचार अत्यंत सुसंगत तर्काने आपल्याला या काळात पटतील अशा पद्धतीने सांगतात। तसेच प्रवचनात देखील विज्ञानातील दाखले देऊन अवघड विषय ते आपल्याला समजेल अशा सोप्या शब्दात सांगतात। त्यांनी अशा पद्धतीने सांगितलेले विषय अंतर्मनाचा ठाव घेतात। गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः। या सद्गुरु स्तवनात वर्णन केल्याप्रमाणे मला नेहमी स्वामीजी प्रतीत होतात। माझ्या पारमार्थिक जीवनाची सुरुवात स्वामीजींमुळे झाली, म्हणजेच ते माझ्या पारमार्थिक जीवनाचे जनक आहेत। स्वामीजी माझा किंबहुना आपल्या सर्व साधक विश्वाचा भगवान विष्णूंप्रमाणे सांभाळ करत आहेत, पालन पोषण करत आहेत। मला नेहमीच त्यांच्यात भगवान विष्णूंची अनेक रूपे दिसतात, विशेषतः प्रभू रामचंद्र, गोपाळकृष्ण तसेच पंढरीनाथांचेही दर्शन मला त्यांच्यात घडते। प्रभू रामचंद्रांप्रमाणेच सामाजिक व कौटुंबिक जीवन अत्यंत साधेपणाने व व्यावहारिक जीवन सुद्धा अत्यंत संयमशील व इतर सामान्य माणसांसारखेच, त्यात त्यांचा साधेपणा त्यांनी कधीही सोडला नाही। आजही ते खूप साधे आहेत, मला त्यांचा गुण खूपच भावतो। एकदा एका केंद्राबाहेरच्या कार्यक्रमासाठी स्वामीजींबरोबर मलाही उपस्थित राहण्याचा योग आला होता। कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक गृहस्थ माईकवर बोलण्यासाठी उभे राहिले। माईकची उंची त्यांच्याबरोबर ऍडजस्ट करण्याची गरज होती, तर स्वामीजींनी क्षणाचाही विलंब न लावता माईकवाला यायच्या आत स्वतः उठून माईक ऍडजस्ट केला। अशा कित्येक प्रसंगातून त्यांचा साधेपणा जाणवतो। तशाच व तितक्या साध्या आपल्या मायमाऊली बनून राहिलेल्या मधुरा मावशी देखील आहेत। एक आठवण सांगतो, पूर्वी रविवारी सकाळची स्वामीजींची प्रवचने अध्यात्म मंगलधाम येथे व्हायची। एका रविवारी मुख्य हॉल फुल असल्याने मी जिन्यातील पॅसेजमध्ये बसलो होतो। त्या दिवशी मधुरा मावशी देखील थोड्या उशिराने आल्या व माझ्या बाजूला बसल्या। थंडीचे दिवस होते, फरशी चांगलीच गार लागत होती। बेडेकर काकांनी आसनाबाबत विचारले, पण त्या माऊलीने खुणेनेच नको असे सांगितले। इतक्या गारठ्यातही अत्यंत शांतपणाने व साधेपणाने त्या तिथे बसल्या। त्या दिवशी त्यांच्या साधेपणामुळे मला खूपच मोठा धडा मिळाला। मावशी, मला त्या दिवशी वाटले सुद्धा की निदान माझा रुमाल तुम्हाला बसायला द्यावा, पण तोही स्वच्छ असेल नसेल म्हणून मी संकोचाने गप्प बसलो। स्वामीजींची एक आठवण सांगतो, एकदा मी माझ्या काही कामासाठी स्वामीजींची वेळ घेतली होती, पण त्यांना अचानक त्या दिवशी काही महत्वाचे काम आले, त्यामुळे बाहेर जावे लागणार होते। त्यांच्याकडे माझा कॉन्टॅक्ट नंबर नव्हता। एखाद्याने विचार केला असता की येऊन जाईल, जवळ तर राहतो, पण नाही। त्यांनी माझ्या मित्राला फोन केला व सांगितले की अमितला निरोप दे की आज येऊ नको म्हणून, मी बाहेर जाणार आहे। म्हणजेच माझ्यासारख्या अतिसामान्य व्यक्तीची भेट घ्यायची हे त्यांच्या लक्षात होते, एवढेच नव्हे तर न येण्याबाबतचा निरोप देखील त्यांनी पोहोचवला। खरे तर माझ्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अलौकिक व अनाकलनीय चमत्कार त्यांनी केले आहेत, ते मी इथे प्रकट करणार नाही, तसे त्यांना आवडणार देखील नाही। पण एकच सांगतो, आज माझ्याकडे जे जे काही आहे ते त्यांच्यामुळेच आहे, माझा तसा भाव आहे, नाही तर खात्रीच आहे। स्वामीजींचा एक अभंग आहे ना, पंढरीच्या देवा प्रेम लोभ लळा पुरवा, त्याप्रमाणे त्यांनी माझे भरपूर लाड केले आहेत। मला ऐहिकातील सर्व काही त्यांनीच दिले आहे, ते माझ्या मनातील इच्छा सतत पूर्ण करत असतात असे वाटते। एकदा पंढरपूरला काही कामासाठी गेलो होतो। त्या वर्षी आपली आनंद यात्रा जाणार होती म्हणून केंद्राचे देखील काही ठिकाणाहून कोटेशन आणायचे काम होते। ते सर्व आटोपल्यावर वेळ कमी असल्याने फक्त नामदेव पायरीचे दर्शन घेऊन परतावे असा विचार होता। आतून दर्शनाची हुरहुर होती। तेव्हा अचानक तिथे अमळनेरकर महाराज काही भक्तांसोबत दर्शनाला आले व मला सुद्धा त्यांच्या मागोमाग लगेचच आज जाण्याचा योग आला व पंढरीनाथांचे दर्शन झाले। तसेच एकदा एका मुंजीसाठी आळंदीला गेलो होतो। देवळासमोरच कार्यालय असल्याने दर्शनाला गेलो। रविवार असल्यामुळे खूपच गर्दी होती, रांगेने 2-3 तास तरी लागले असते। बाहेरूनच नमस्कार करून प्रदक्षिणा मारून जिथून लोक बाहेर पडतात तिथे हात जोडून उभा होतो। थोड्याच वेळात गावातील काही मंडळी त्या दरवाजाने दर्शनाला आत जाण्यासाठी आली। तेथील सिक्युरिटीने मलाही कुणीने आत जायला सांगितले व अनपेक्षितपणे माऊलींचे दर्शन घडले। आता सांगा, स्वामीजी आपले पंढरीनाथ होऊन लळा पुरवत आहेत की नाही? एकीकडे स्वामीजी विष्णू प्रमाणे सर्व साधकांचे पालन पोषण करत आहेत, तर त्याच वेळी ध्यानाला बसल्यावर ते आदिनाथांसारखे कैलास पर्वतावर बसल्यासारखे वाटतात, अत्यंत शांत व या सगळ्यापासून अलिप्त। माझ्यासारख्या सर्वसामान्य साधकांचा पापबुद्धीचा संहार करून मोक्ष प्रदान करणारे महेश्वर तेच आहेत। इथे वेगळेपणाने सांगायला नको की स्वामीजी जेव्हा विष्णू स्वरूपात वाटतात तेव्हा मातोश्री मधुरा मावशींचे लक्ष्मी स्वरूपात दर्शन होते। स्वामीजी आदिनाथ तेव्हा त्या पार्वती. स्वामीजी इथे एका गोष्टीची कबुली घ्यायची आहे. गेला काही काळ तुम्हाला अपेक्षित अशी साधना होत नाही याची लाज वाटते. तुम्ही एवढे सगळे देऊन सुद्धा माझ्याकडून हा अपराध घडत आहे. त्यासाठी देखील सर्व साधकांसमोर तुमची क्षमा मागून मी तुमचीच करुणा भाकत आहे. मला योग्यता नसताना ऐहिकातील जसे सर्व दिले तसं मला परमार्थात देखील तुमच्या पायाशी स्थिर करा. गुरुवंदनेतील सद्गुरूंच्या वर्णनाप्रमाणे स्वामीजी मला अथांग सागराप्रमाणे वाटतात. त्याची व्याप्ती किनाऱ्यावर बसून समजणे केवळ अशक्य आहे. मला काही ज्येष्ठ साधक साधिका त्यात डूब देऊन आहेत असे दिसते, पण मी मात्र काय होईल या भीतीने किनारा सोडायला तयार नाही. स्वामीजी, हे जे तुमचे अनादि अनंत असे जे रूप आहे त्याचे दर्शन मला सगळीकडे अखंड होऊ दे. तुम्ही जसे मला चिंतनाच्या वेळी ब्रह्मा विष्णू महेश असे भासता तसे कायमच तुमचे दर्शन घडू देत. तुमचे पूर्ण व्यापक रूप देखील समजावे अशी उत्कंठा आहे. मी अर्जुन नसलो तरी हा माझा हट्ट आहे. हे दान तुम्हीच देऊ शकता व ते तुम्ही द्यावे ही तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामीजींनी एखाद्याला आपले म्हणले की झाले, ते त्याच्यासाठी काहीही करतात. आपण फक्त मुंगळ्याप्रमाणे त्यांना चिकटून राहावे. नुकतेच एका ज्येष्ठ साधकांनी आपला देह स्वामीचरणी विलीन केला तेव्हा स्वामीजी शेवटचे श्वास त्यांच्या बरोबर होते. असे वाटते की माझा जेव्हा केव्हा शेवट असेल तेव्हा असाच असावा. एका प्रार्थनेत म्हणल्याप्रमाणे, मेरा सावरा निकट हो जब प्राण तनसे निकले. हरिओम तत्स.
श्रीराम. सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं. तुझं मनोगत फार चांगलं झालं. तुझाच काय पण जे भक्त आहेत त्यांच्या सगळ्यांच्या अंतकाळी स्वामीजी त्यांच्या जवळ असतील, असणारच अशी माझी श्रद्धा आहे. आपली पंढरपूर आनंद यात्रा ही अनेक लोकांच्या अतिशय उत्तम आणि उत्कट अशा सहवासानी सहभागानी पार पडली. ज्यांच्या ज्यांच्या प्रयत्नांनी ती पार पडली त्याच्यामध्ये एक अमित आहे. त्यातील एका आनंद यात्रेच्या आधी अमितचे वडील त्यांचं देहावसान झालं. त्याच्या आईची देखील कमाल आहे की अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ती आनंद यात्रा तिथल्या व्यवस्था या चोख पार पडाव्यात म्हणून वैयक्तिक दुःख बाजूला ठेवलं
आणि त्याच्यामध्ये तो सर्वार्थाने सहभागी झाला. मला असं वाटतं की एक देव दुर्लभ अशी टीम इथं तयार झालेली आहे की ज्यांचा देवांनी देखील हेवा करावा. त्याच्यातला तू एक अमित आहेस. सत्यमित्रानंद गिरीजी आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ असलेल्या नारायणाला मी नमस्कार करतो असं म्हणाले. त्यांची एक आठवण माझ्याकडे आहे. स्वामीजींना पॅरालिसिस झालेला होता आणि स्वामीजींना भेटण्यासाठी सत्यमित्रानंद गिरीजी येणार होते. तेव्हा स्वामीजींचा मला निरोप आला की तू त्यावेळेला ये. स्वामीजींचा आणि त्यांचा थोडासा संवाद झाला. मराठी माणसाला हिंदी बोलताना ज्या ज्या अडचणी येतात की अमुक एक शब्द हिंदीत आहे की मराठीत आहे असा गोंधळ होत तो हिंदी बोलतो, तसं स्वामीजी बोलत असलेले हिंदी त्यांना चांगलं समजत होतं. आणि स्वामीजी ज्ञानेश्वरीच्या ज्या ओव्या म्हणत होते त्या गिरीजींना चांगल्या समजत होत्या. स्वामीजींनी परमात्म्याचं थोडंसं वर्णन केलं आणि सत्यमित्रानंद गिरीजी केवढं मोठं काम करताहेत त्याचं कौतुक देखील केलं. त्यांना फळं देण्यात आली. त्यांनी तिथं काही ते खाणार नसल्यामुळं, दूध फक्त घेणार असल्यामुळं त्यांना जी फळं अर्पण केली ती त्यांच्याबरोबर जाणार होती. त्याच्यामधलं डाळिंब त्यांनी उचललं आणि म्हणाले की परमात्मा आत असंख्य दाणे असलेल्या या डाळिंबाच्या आवरणासारखा आहे आणि आत असलेले असंख्य दाणे म्हणजे आपण सर्व भूतमात्र आणि जगत आहे असं ते म्हणाले. मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना मत्स्थानी सर्व भूतानी न चाहम तेष्ववस्थिता न च मत्स्थानी भूतानी पश्यमे योगमेश्वरम असा श्लोक त्यांनी उच्चारला आणि म्हणाले की या डाळिंबाच्या आत असलेल्या प्रत्येक दाण्याला कदाचित माहीत नसेल की आपण याच्यातलेच आहोत. जो आपण वेगळा समजतो त्याच्याकरता परमात्माही वेगळा आहे. अन्यथा या डाळिंबाचाच एक भाग म्हणून सालही आहे, आवरणही आहे आणि दाणेही आहेत आणि दाण्याच्या आत असणारं बीज देखील आहे असं ते म्हणाले. एवढंच नव्हे तर हे दाणे वेगवेगळे नसून एक डाळिंबच आहे असं हे ऐश्वर्ययुक्त योग माझा पहा असं भगवंत म्हणाले. ते स्वामीजींकडे वळून म्हणाले की स्वामीजी तुम्ही दिलेल्या या डाळिंबांनी मला समजलं. फार मोठी व्यक्ती होते. एकदा तुझं झालं तसंच माझंही झालं होतं. मी थोड्या लोकांबरोबर पंढरपूरला गेलो आणि आपल्या आनंद यात्रेच्या कामासाठीच गेलो होतो आणि आप्पासाहेबांनी फोन केला, पण तिथं नुकतीच नियंत्रण यायला सुरुवात झालेली होती. सिक्युरिटी होती ही सरकारची होती आणि आप्पासाहेबांसारख्या व्यक्तीला तसं अवघड काहीच नव्हतं आत आम्हाला घेऊन जाणं. पण त्या दिवशी त्यांना अवघड झालं. खूप गर्दी असल्यामुळं ते सिक्युरिटीचे लोक ऐकेनात असं झालं. आप्पासाहेब तर आम्हाला 5-6 जणांना तिथपर्यंत घेऊन गेले आणि ते त्यांच्याशी काहीतरी बोलतायत. आम्ही लांब उभे होतो, पण माझ्या असं लक्षात आलं की आप्पासाहेबांना ते सिक्युरिटीचे लोक नाही म्हणतायत. आप्पासाहेबांची फार पंचाईत करायला नको आम्ही, कारण रात्री निघून येणार होतो. सकाळी गेलो, रात्री निघून येणार होतो. सगळ्या व्यवस्था पाहून दर्शनाकरता जायचं होतं. म्हणून मी आप्पासाहेबांच्या जवळ गेलो, त्यांना म्हटलं की असू दे, दर्शन कुठूनही होतं, दर्शन हे आतच असतं असं मी आप्पासाहेबांना म्हणत होतो. तेवढ्यात आंबळनेरकर महाराज आले आणि मला पाहून म्हणाले, अरे स्वामीजी तुम्ही चला. आमच्या बरोबर असलेल्या सगळ्यांना थेट दरवाजे उघडत एवढ्या गर्दीत आम्ही पंढरीनाथांच्या पायाशी गेलो. त्या पंढरीनाथांनी नेहमीच प्रेम लोभ लळा पुरवलेला आहे असं मला वाटतं. त्याची परीक्षा घेण्यासाठी मी कधी नेहमी जात नाही, पण जेव्हा जातो तेव्हा त्यांच्या प्रेमाची प्रचिती येतेच येते. एकदा असंच जाणं खूप अवघड झालेलं होतं, तेव्हाही आमळनेरकर महाराजच भेटले. त्यांच्याबरोबर आम्ही नुसते आत गेलो नाही, तर विठ्ठल रखुमाईच्या समोर ते म्हणाले की स्वामीजींचं आणि मधुराताईंचं आपण लग्न लावूयात. ते जेवढे त्या मंदिरात थांबतील तेवढे थांबतील, त्यांना कोणीही परंपरेनी तिथून जा असं सांगत नाही. त्यांनी तिथं मंत्र म्हणायला लावले. मधुराताईंना आणि मला एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालायला सांगितले. ते झाल्यावर मला त्या रंगशिळेवर समोर उभं राहायला सांगितलं आणि म्हणाले की इथं सगळे संत उभे राहिलेले आहेत, तिथं तुम्ही उभे राहा. मी जे पंढरीच्या देवा प्रेम लोभ लळा पुरवा असं म्हटलेलं आहे ते खरं म्हणजे असाच पुरवत रहा असं मला म्हणायचं होतं. काव्याच्या मर्यादेत एवढं लिहिता येत नव्हतं. त्यांनी पुरवलेलाच आहे असं मला वाटतं. अनेक प्रकारच्या अडचणीतून तोंड देत अमित आरती हे खरंच निष्ठेनी केंद्रात येतात. तुम्हाला जमतं तसं तुम्ही ध्यानाला बसता. साधना तर प्रत्येकाने रोज ठराविक वेळेला खरं म्हणजे आणि ठराविक वेळ अशी प्रत्येकाने करावी असंच मला वाटतं, कारण ते करण्यामध्ये आपण परंपरेचे आशीर्वाद घेत असतो. आपण गुरुपरंपरेचं स्मरण करतो तेव्हा गुरुपरंपरा तिथं उपस्थित असते. असा भाव असतो, असावा। आणि ही गुरु परंपरा आपल्या अवतीभवती रोज असावी, रोज साधना करावी। जर चुकत असेल तर इथून पुढे सुधारून घ्यावं म्हणजे झालं, नाही का? मेधा आली आहे ना, मेधा मला दिसली कुठं? मेधा ये अभंग म्हण, हा तिथं बसली तीस काय? पंढरीनाथ स्मर्तृगामी असल्यामुळं वारंवार तिथं जाण्याची एवढी इच्छाही होत नाही, ते आपल्या जवळच आहेत असं वाटतं। सहज जमेल, सहज जुळून येईल ते, तेव्हा त्यांचं मात्र निमंत्रण समजतो आणि जातो। तुला बसायला त्रास होत आहे का ग? तू चालू आहे
रूप पाहता नो तरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजळी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजळी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी 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 तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवरो बाप रखुमा देवीवरो तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजळी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल।
वाह हरि हरि। नवव्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात मी आपल्या अव्यक्त रूपानी हे सर्व जग व्यापलेलं आहे। सत्यमित्रानंद गिरीजींची आठवण सांगितली आणि तसाच प्रश्न आला आहे। माझ्या ठाई सर्व भूते आहेत, मी त्यांचे ठाई नाही आणि माझ्या ठाई सर्व भूतेही नाहीत, हे माझे योग सामर्थ्य पहा, ते ऐश्वर्ययुक्त आहे। सर्व भूते उत्पन्न करणारा माझा आत्मा भूते धारण करून देखील भूतामध्ये नाही। याच्यामध्ये एकात सगळे, सगळ्यात एक आणि सगळे मिळून एक परमार्थामध्ये असलेल्या या तीन भूमिकांमध्ये भक्ताच्या दृष्टीने श्रेष्ठ भूमिका कोणती असा प्रश्न विचारलेला आहे। नव्या अध्यायामध्ये मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना, इदम म्हणजे हे जगत अव्यक्त मूर्तीन अशा मीच व्यापून राहिलेलो आहे असं भगवंत म्हणतात। मत्स्थानी सर्व भूतानी, हे सर्व जगत माझ्या ठिकाणीच अवस्थित आहे। नचाहम तेष्ववस्थितः, त्यांच्या ठिकाणी मी नाही। म्हणजे जे आपल्यामध्ये भगवंत आहेत असं समजत नाही त्यांच्या पक्षी त्यांच्या ठिकाणी मी नाही। नचमत्स्थानी भूतानी, आणि भूत मात्र या नावाचा स्वतंत्र पदार्थ नसल्यामुळं माझ्या ठिकाणी भूत मात्र नावाचं कोणीच नाही, आहे तो एक मीच आहे, असा माझा ऐश्वर्ययुक्त योग तू पहा असं भगवंत अर्जुनाला म्हणाले। भगवंतांमध्ये एकामध्येच सगळे भरून राहिलेले आहेत परमात्म्यामध्ये असं न समजल्यामुळं त्याच्या पक्षी तो असं म्हणतो की माझ्या ठिकाणी परमात्मा नाही। ज्याला नास्तिक असं म्हटलं जातं। आणि ज्ञानाची परिसीमा म्हणजे भूतमात्र नावाचा वेगवेगळा प्रकारही नाही, आहे हे सर्व तोच झालेला आहे। असं हे भगवंतांचं, भगवंत असं म्हणतात की माझं ऐश्वरीय योग माझा तू पहा। भगवंतांच्या अंगानी योग याचा अर्थ अव्यक्त अचिंत्य अविनाशी अदृश्य परमात्मा व्यक्त चिंतनात सापडणारा दृश्य स्वरूप जगत होणं हा भगवंतांचा योग आहे। वस्तुतः अव्यक्त अचिंत्य अविनाशी असताना जगत रूपानी निर्माण होणं, जगत रूपानी होणं हा भगवंताचा योग आहे। आणि भक्ताच्या अंगानी तो व्यक्त म्हणजे देहधारी असताना स्वतःला विनाशी असा देह समजत असताना आपण अव्यक्त अविनाशी आहोत अशा बोधाला प्राप्त होणं हा भक्ताच्या अंगानी योग आहे। आणि अविनाशी अव्यक्त परमात्मा असताना व्यक्त दशेला येणं आणि व्यक्त दशेमध्ये असणारे आणि अबोधात असणारे त्यांना अव्यक्त अचिंत्य परमात्मा मी अशा बोधामध्ये नेणं, या दोन्ही गोष्टींमध्ये परमात्मा पारंगत असल्यामुळं, म्हणजे श्रीकृष्ण गुरु पारंगत असल्यामुळं त्यांना योग योगेश्वर असं म्हटलं गेलं. या दोन्ही योगांमध्ये ते पारंगत आहेत. जीवाला ब्रह्मबोध देण्यामध्येही ते पारंगत आहेत आणि परमात्म्यापासून जगत निर्माण करण्याच्या कलेमध्ये देखील ते पारंगत आहेत. आणि असं सर्व असताना देखील या सर्व कृतीमध्ये ते किंचितही सापडत नाहीत हा त्यांचा महिमा आहे. जसं भगवंत म्हणाले, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, हे चातुर्वर्ण्य मी निर्माण केलेले आहेत. गुणकर्म विभागशः, ज्याच्या त्याच्या गुणांनुसार आणि कर्मानुसार मी हे निर्माण केले. तस्य कर्तारमपि माम, मी त्यांचा कर्ता आहे, म्हणजे माझ्या सत्तेवर ते निर्माण झाले, पण मी मात्र ते निर्माण केले नाही, मी त्याच्या त्या निर्मितीमध्ये अडकलेलो नाही. नमाम कर्माणि लिंपंती नमे कर्मफले स्पृहा, मी या प्रकारच्या कर्मामध्ये लिप्त होत नाही आणि या प्रकारच्या कर्मांची मला स्पृहा देखील नाही. इतिमाम योभी जानाती, अशा मला जो जाणतो तो कर्मभीही नस बध्यते, तो सगळी कर्म करत असताना बद्ध होत नाही. हा भगवंतांचा ऐश्वर्ययुक्त योग आहे. त्याच्यामध्ये परमात्म्यामध्येच सर्व भूत मात्र आहेत ही भक्ताच्या दृष्टीने श्रेष्ठ भूमिका आहे. का सगळ्यामध्ये एक परमात्मा पाहणं, जे सगळे पाहणं आणि मग त्याच्यामध्ये परमात्मा पाहणं, ही श्रेष्ठ भूमिका आहे. का सगळे वेगळे वेगळे दिसत असताना देखील एक परमात्मा आहेत अशा बुद्धीने त्यांच्याकडे पाहणं, म्हणजे भूतमात्रांच्या ठिकाणी पाहत असताना ते मुळात अव्यक्त आहेत हा बोध घेऊनच भूतमात्र पाहणं, हे श्रेष्ठ आहे भक्ताच्या भूमिकेमध्ये. का सगळे वेगळे वेगळे दिसत असताना ते एकातून आलेले आहेत असं त्यांच्याकडे पाहणं, हे श्रेष्ठ आहे. का हे सगळे मिळून एक वासुदेवच आहे, वासुदेव सर्वमिती, ही श्रेष्ठ भूमिका आहे. भक्ताच्या अंगानी भक्तांनी याच्याकडे कसं पाहावं असं विचारलेलं आहे. या भूमिका एकमेकांपासून वेगळ्या नाहीत. हे दर्शन एकच आहे. या वरवर दिसणाऱ्या ज्या तीन भूमिका आहेत त्या सगळ्या भक्ताच्या आहेत किंवा ज्ञानी पुरुषाच्या आहेत. एका विशिष्ट परिमाणाच्या पुढे गेल्यानंतर ज्ञान आणि भक्त, ज्ञान आणि भक्ती हे एकमेकांपासून वेगळे राहत नाहीत. ज्याला ज्ञान असं म्हटलं जातं तर त्यालाच भक्ती असं देखील म्हटलं जातं. एवढंच नव्हे तर ज्ञानाच्या पुढे जाऊन देखील ही भक्ती संभवते. त्यामुळं जो कोणी पाहतो की जसं मी तुम्हाला पाहतो, पण तुम्हाला पाहताना तुमच्या आत असणाऱ्या अव्यक्त तत्वाला मी पाहतो आणि माझ्या अव्यक्तातून मी पाहतो आहे असा बोध ठेवतो, ही भक्ताची आणि ज्ञानाची परिसीमा आहे. पण मी तुम्हाला पाहिलं तुम्हाला पाहिलं याचा अर्थ इथं असलेल्या समुदायाला पाहिलं, आणि हा सगळा समुदाय हा परमात्मा आहे माझ्या सकट अशा बोधानी पाहिलं, म्हणजे मी पाहताना तुमच्यात अव्यक्त नाही पाहिलं, तर तुम्ही जसे आहात तसे परमात्मा आहात असं तुमच्या ठिकाणी पाहिलं, तरी ती ज्ञानाची परिसीमा आहे आणि भक्तीची परिसीमा आहे. आणि तुम्ही आणि तुमच्या बरोबर इथं असणारे जड पदार्थ देखील, जसे इथं भिंती आहेत, खांब आहेत, या तुळया आहेत, या सगळ्यामध्ये मिळून सगळे मिळून एकच आपण आहोत, इंटिग्रेटेड परमात्माच आहोत अशा बोधाने या क्षणातच मी असणं हीही भक्तीची परिसीमाच आहे. त्याच्याशिवाय चित्तामध्ये काहीही नाही, तोच एक आहे असं जर चित्त असेल माझं, माझं चित्त जर अव्यक्ताशी समरस झालेलं असेल, तर मी पहिल्या भूमिकेमध्ये असेल. माझ्या चित्ताचं जर क्षणिक विभाजन झालं आणि मी तुम्हाला देहानी पाहिलं, तरी देखील माझ्या आत जो पाहणारा आहे तो बोधानी जर युक्त असेल, तर मला तुमचा देह देखील परमात्माच दिसेल. लाधले गे माय आता कोणा ओवाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. तुम्ही मला गोपाळ स्वरूप दिसाल. आणि माझं चित्त अतिव्यापक झालं. जसं माझं चित्त परमात्म्याशी जडून गेलेलं आहे आणि तुमचं चित्त माझ्या चित्ताच्या आता बाहेरच राहिलं नाही, इतकं व्यापक मी झालो, म्हणजे तुमच्या चित्तात चालणारे जे खेळ आहेत तर त्याच्याशीही मी समरस होतो आहे अशी माझी भूमिका झाली. आणि अशा प्रत्येकाच्या चित्ताशी मी जर समरस होत गेलो तर दिसत असले सगळे तरी देखील तुम्ही माझ्या चित्तामध्येच आहात, तुम्ही माझ्यापेक्षा वेगळे नाही, अशीच माझी भूमिका असेल. जो भक्त झालेला आहे, जो एकरूप झालेला आहे, तो कोणत्याही चित्तदशेत असला तरी देखील ती भक्ताच्या दृष्टीने उंचावरचीच भूमिका आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की तसंच पहिल्याला जर ज्ञान म्हटलं की माझ्या ठिकाणी सगळी भूतमात्र आहेत, पण आपल्या ठिकाणी परमात्मा आहे असं न समजणाऱ्या, असं समजून न घेणाऱ्याच्या पक्षी मात्र मी तिथं नाही, तो नास्तिक. आणि परमात्म्याच्या ठिकाणी भूत नावाचा स्वतंत्र पदार्थच नाही असं समजणारा ही ज्ञानाची परिसीमा. असा जो ज्ञानी, नास्तिक आणि ज्ञानाची परिसीमा असणारा, या सर्वत्र या सर्वांच्या ठिकाणी ऐश्वर्य योग एकाच वेळेला कसा पाहायचा, असा उपप्रश्न ह्याला त्यांनी दिलेला आहे. म्हणजे जसे आपण सगळे आहोत, समजा ज्ञानाचे उपासक आहोत, आपण भगवद्गीता ऐकतो, आपण ज्ञानेश्वरीचे उपासक आहोत, आपण गाथा वाचतो, आपण उपनिषद वाचतो, आपण मोठ्या प्रेमाने तल्लीन होऊन भजन करतो, आपण ज्ञानाचे उपासक आहोत, उपासक आहोत म्हणून भक्तही आहोत. त्याच वेळेला आपले शेजारी पाजारी, घरी, शक्य आहे घरात देखील, नातेवाईकांमध्ये देखील, आपण जे करतो ते पसंत नसणारी मंडळी आहेत असं धरा, असं समजा. आपण राहतो त्याच्या अवतीभोवती आपण जे करतो, आपण जो व्यापक विचार करतो असं आपल्याला वाटतं, तर ते खूळ आहे असं समजणारी मंडळी आहेत. आणि ते आपल्यामध्ये परमात्मा आहे हेच अमान्य करणारे आहेत, परमात्माच नाही असं समजणारे आहेत, म्हणून ते नास्तिक आहेत असं त्यांना म्हटलं गेलं. आणि आपल्यामध्येच काही जण आहेत, जसे आपल्यामध्ये स्वामीजी होते, ते येणाऱ्या प्रत्येकाच्या अंतर्यामी प्रभू पाहायचे किंवा आपणच नटून राहिलेलो आहोत अशा भूमिकेतून पाहायचे. ते तथाकथित ज्ञानाचे अभ्यासक नाहीत तर ज्ञानाचे अनुभवी आहेत, ज्ञानाच्या अनुभवात मुरलेले आहेत, रमलेले आहेत. असं असल्यामुळे तर आपली प्रत्येकाची वेगवेगळी प्रकृती होती, पण त्यांना त्याची अडचण नव्हती. ते प्रत्येकाच्या प्रकृतीशी समरस झाले, कारण त्यांचं चित्त खूप व्यापक झालं आणि प्रत्येकाच्या आत चाललेला जो मनोव्यापार आहे तो जणू आपल्याच ठिकाणी आहे असं ते समजले आणि सगळ्यांना त्यांनी सामावून घेतलं. ही जी ज्ञानाची परिसीमा आहे, अशा प्रकारे इथं उघड उघड भेद दिसत असताना काही आपल्यासारखे श्रवण करणारे आणि ते ज्ञान साठवण्याचा प्रयत्न करणारे, तर काही पूर्णपणाने हे ज्ञानच नाकारणारे आणि परमात्माच नाकारणारे, तर अगदी थोडे कोणीतरी पण ज्ञानाच्या परिसीमेमध्ये जाऊन पोचलेले. या सर्वांमध्ये तो ऐश्वर्य योग कसा पाहायचा? आपण आधी आपल्या ज्ञानाची तर काळजी करू. जे नास्तिक आहेत, जे म्हणतात परमात्मा नाही, त्यांच्या मताचा आदर करू. त्यांच्या कल्पनेप्रमाणे परमात्मा नाही, त्यांच्या कल्पनेप्रमाणे देव नाही, आणि आपल्या कल्पनेप्रमाणे परमात्मा आहे, आपल्या कल्पनेप्रमाणे देव आहे, दोघंही कल्पनाच करत आहेत असं समजून घेऊ. म्हणून जे नास्तिक आहेत त्यांचा अनादर नको करायला, आणि जे आस्तिक आहेत त्यांच्याशी आदरपूर्वक राहावं. जे नास्तिक आहेत त्यांच्याही मताचा आदर करू आपण, कारण आदर केल्यामुळं आपली पातळी वाढते, अनादराने स्वतःची पातळी कमी होते. असं जर आपण करत राहू तर ज्ञानाची परिसीमा ज्याला म्हणतात तितपर्यंत हळूहळू का होईना शनैही शनैही एखादी व्यक्ती पोचू शकेल, अल्पतेनी कधीही पोचणार नाही, संकुचिततेनी कधीही पोचणार नाही. रामकृष्णांकडे एकदा कोणी आलं आणि म्हणालं की ते अमुक अमुक ते पूर्ण नास्तिक आहेत. रामकृष्ण म्हणाले की परमेश्वराचा कालीचा आईचा खेळ समजावा असं म्हणाले. तिच्या खेळामध्ये अरे कोणी नास्तिक असतो, कोणी आस्तिक असतो, कोणी भक्त असतो, कोणी अभक्त असतो, पण भक्त आणि अभक्त मिळून एक परमात्मा, नास्तिक आणि आस्तिक मिळून एक परमात्मा, सगुण पूजक आणि अव्यक्त अव्यक्ताशी एकरूप होऊ इच्छिणारे या सर्वांमध्ये एक परमात्मा असं आपण पाहत राहावं असं म्हणाले. तर ज्याला ज्ञानाची परिसीमा असं आपण म्हणतो, ती ज्ञानाची परिसीमा ही गोष्ट अचानक निर्माण होत नाही, आकाशातून पडल्यासारखी तरी येत नाही, त्याचा ज्ञानाच्या अभ्यासकांनी अभ्यास करावा लागतो. त्याच्याकरता व्यापक सर्वसमावेशक असं चित्त ठेवावं लागतं. असं जर व्यापक चित्त कोणी एखादा ठेवेल तर तो व्यापक होऊन जाईल. नाल्पे सुखम असती भूमैव सुखम असं म्हटलेलं आहे. अल्पामध्ये सुख नाही, व्यापकामध्ये सुख आहे. म्हणून या जगतामध्ये देखील प्रत्येकावर निरनिराळी भूमिका दिलेली आहे आणि आपल्या आपल्या ठिकाणी त्याची भूमिका पार पाडणाऱ्या सर्वांचा मी आदर केला पाहिजे. हे जर मला समजेल तर ती ज्ञानाची परिसीमा असेल. कोणी नाटकात काम करत असेल, कोणी सिनेमात काम करत असेल, कोणी कारखान्यात काम करत असेल, कोणी हमाल असेल, कोणी झोपडीत राहत असेल, कोणी महालामध्ये राहत असेल, प्रत्येकाकडे भगवंतांनी एक भूमिका दिली आणि त्याची तो पार पाडतो आहे आणि भगवंताचा खेळ चाललेला आहे. त्या खेळामध्ये मी देखील एक आहे आणि मी त्यांनी दिलेली भूमिका पार पाडतो आहे. ही ज्ञानाची परिसीमा. आणि स्वतःला काहीतरी समजणं आणि दुसऱ्याला तुच्छ समजणं हे परमार्थ करत असताना देखील अपरमार्थियाचं लक्षण आहे. म्हणून ऐश्वर्य योग हा व्यापक होण्याचा योग आहे, व्यापक भूमिका स्वीकारण्याचा योग आहे. व्यापक होणं हे नेहमीच चित्तामध्ये असावं आणि भक्ताला देखील व्यापक व्हायला नंतर नंतर, म्हणजे जसं या मूर्तीमध्येच विठ्ठलाच्या, ही मूर्ती म्हणजेच देव असं समजणारा जो भक्त होता त्याला देखील व्यापक होण्याची गरज होती. संतांच्या जीवनामध्ये अशा उत्तम उत्कृष्ट संतांना देखील अजून व्यापक व्हायला त्यांच्यातल्याच काही मंडळींनी सांगितलं, शिकवलं आणि ते व्यापक झाले. म्हणून भक्तामध्ये भक्ताच्या परमार्थाच्या दृष्टीने असणाऱ्या ज्या तीन भूमिका, यामधली प्रत्येक भूमिका ही तशी श्रेष्ठच आहे, ती एकमेकांपासून वेगळी नाही. आणि ज्ञान, ज्ञानी, ज्ञानाचा उपासक, नास्तिक आणि ज्ञानाची परिसीमा लाभलेला, खऱ्या अर्थाने ज्ञानी असणारा, हा सर्व मिळूनच ईश्वराचा ऐश्वर्ययुक्त योग आहे. त्याच्यामध्ये कोणालाच वजा करता येत नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी ईश्वराचा ऐश्वर्ययुक्त योग आहेच. नामदेव महाराजांच्या ठिकाणी देहाच्या अंगाने नामदेव महाराज जेव्हा कर्म करत होते तेव्हा ऐश्वर्ययुक्त योगच होता. एकनाथ महाराज जेव्हा आपल्या तऱ्हेने ज्ञानाचा बोध देत फिरत होते तेव्हा तो परमेश्वराचा ऐश्वर्ययुक्तच योग होता. पण जेव्हा लूत लागलेलं कुत्र आलं आणि मोठ्या कष्टानी काशीहून आणलेलं पाणी रामेश्वराला अभिषेक करण्यासाठी म्हणून ते कुत्र्याच्या मुखामध्ये गेलं तेव्हा तो ऐश्वर्ययुक्त योग संपन्न झाला. तथाकथित तिथं रामेश्वरला त्या पिंडाच्या ठिकाणीच जर देव आहे अशी भूमिका असती तर तो ऐश्वर्ययुक्त योग कदापि नसता. प्रश्न तसा गुंतागुंतीचाच आहे पण प्रश्न चांगला आहे असं मला वाटतं. कारण भगवंतांनी ऐश्वर्ययुक्त योग पहा असं अर्जुनाला सांगितलं, हे अर्जुनापुरतं मर्यादित नाहीये. म्हणून तर प्रश्न आला की हे कसं पाहायचं, नास्तिकाच्या ठिकाणी कसा पाहायचा, आस्तिकाच्या ठिकाणी कसा पाहायचा, ज्यांची एक दृष्टी आहे त्यांच्या ठिकाणी कसा पाहायचा, का त्यांच्याच ठिकाणी पाहायचा, सर्वांच्या ठिकाणी पाहण्याचा अभ्यास करणं हाच. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी देखील आचार्योपासनं सांगत असताना प्रथम जे गुरुकुळात आहेत त्यांचा गुरूंसारखा आदर करणं हे आचार्योपासन सांगितलं. व्यापक व्हायला सगळ्यांनीच सांगितलं, फक्त लक्षात सर्वांनी आपण घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. तशा पद्धतीने आपण ऐश्वर्य योग पाहण्याचा प्रयत्न करू. जसं स्वरूपानंद अखंड गंभीर गर्जतो सागर आम्हा सोहम स्वर स्वामी म्हणे असं म्हणाले. भू 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 भुंकते श्वानते छे छे आत्मा राम, डराव डराव बेडूक ओरडे छेरे प्यारे राम असं ते म्हणाले. हा ऐश्वर्य युक्त योग आहे. बाकी भेडकाचं ओरडणं प्रत्येकालाच ऐकू येतं पावसाळ्यात. त्या दृष्टीने पाहणं महत्वाचं आहे. त्या दृष्टीने पाहू लागलो की ऐश्वर्ययुक्त ऐश्वर्ययोगाचा कावळा ओरडला, रात किडा ओरडला तरी देखील तो परमेश्वराचा आवाज आहे अशा पद्धतीने त्याच्याकडे पाहिलं ऐश्वर्ययुक्त योग आहे. आणि विनोबा म्हणतात की टिटवी ओरडली की अशुभ काहीतरी कानावर आलं असं वाटलं. तुला आवडत नाही म्हणून टिटवीचा आवाज तुला अशुभ काय, आणि तुला आवडतो म्हणून कोकिळेचा आवाज तुला शुभ काय असं ते विचारतात. अरे हे सगळे आवाज ज्यांनी निर्माण केले त्यांनी त्याच्या छंदाकरता निर्माण केले, सगळे त्याचे आवाज आहेत असं पाहणं म्हणजे ऐश्वर्ययुक्त योग. अशी दृष्टी ठेवून आपण राहूया. हरिओम तत्सत. एक मिनिटभर आपण शांत डोळे मिटून बसू. ज्ञानोबा माऊली प्रभू स्वामीचे बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.